raimandi.com podcast.
जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको. माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी इथं राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. तालुका शिवसेनेच्या वतीनं मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्यानं हंगाम 2017-18 या वर्षातील 250 रुपयांचं बिल अजूनही शेतकऱ्यांना दिलं नाही. त्यात भर म्हणजे हंगाम 2018-19 या वर्षातील थकीत ऊस बिल FRP प्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेलं नाही. आज घडीला जय महेशकडे शेतकऱ्यांची 50 कोटी रुपयांची ऊस बिलं थकीत आहेत. त्याचप्रमाणे 2017-18 250 रुपये फरकाची थकीत बिलं, 2018-19 या वर्षाची FRP थकीत बिलं आहेत. ती तात्काळ अदा करण्यात यावी यासाठी कारखाना प्रशासनाच्या धोरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, जिल्हा सचिव रामदास ढगे, उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे, तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागडे, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट दत्ता रांजवण, उपतालुका प्रमुख अतुल उगले, तालुका सचिव पप्पू धरपडे, विठ्ठल जाधव, विक्रम सोळंके, अमोल डाके, दासू पाटील बादाडे, रमेश खामकर, मुंजाबा जाधव, सुंदर विके, सचिन दळवी, सतीश बोटे, कल्याण बल्लाळे, रवी आळणे, सर्कल प्रमुख महादेव सुरवसे, संभाजी पास्टे, सुखदेव धुमाळ, प्रकाश सोळंके, अशोक पास्टे, संदीप ढिसले, गजानन गिराम, करण थोरात, अशोक नाईक नवरे, गोविंद शिंदे आणि शिवसैनिक शेतकरी सहभागी होते.